बालपण। माझा जन्म 29 मे 1944 म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध सप्तमी शके 1866 झाला। त्यावेळी प्रचलित बर्मा टाईम किंवा युद्धाच्या वेळेप्रमाणे 1:30 तर भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे 12:30 झाला। त्यावेळी वडील गुहागरला मामलेदार होते। आम्ही त्यावेळी वरल्या पाटातील वझे यांच्या घरात राहत होतो। मुलाच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरमालकीण वझेबाई यांच्या सांगण्यावरून आलेल्या सर्व मंडळींना घुगऱ्यांबरोबर एक एक आसोला नारळ देण्यात आला होता। ती आठवण माझी आई वारंवार जागवायची। मात्र माझ्या जन्माचा आनंद साजरा करण्याएवढी सर्वच परिस्थिती काही चांगली नव्हती। मला जन्मताच कावीळ झालेली होती। स्थानिक वैद्यांच्या मतानुसार मी फक्त 24 तासांचा सोबती ठरण्याची दाट शक्यता होती। परंतु नानांवर असलेला सद्गुरूंचा वरदहस्त, त्यांची पुण्याई आणि आई नानांनी डोळ्यात तेल घालून केलेले माझे संगोपन यामुळे माझी तब्येत हळूहळू सुधारत होती। तेवढ्यात नानांची बदली गुहागरहून खेडला झाली। खेडच्या वैद्यांनी सांगितलं की अंगावरचं दूध याला पचणार नाही, तेव्हा गायीचं दूध द्या। म्हणून मग वडिलांनी एक गायच खरेदी करून आणली। रतिबाचं दूध चांगलं मिळेल याची खात्री काय। तेव्हा घरच्या गायीच्या दुधात तिप्पट पाणी घालून वावडिंग वगैरे घालून उकळून फडक्यावर गाळून मला चमचा चमचा दूध पाजायचे। तेव्हा आजच्यासारखी कावेळीवर औषधे किंवा उपचार पद्धती नव्हती। मात्र त्यावेळी डाग देण्याचा एक मोठ्यांच्याही सहनशक्तीची परीक्षा घेणारा उपचार होता। माझ्यावर तोही उपचार करून बघण्यात आला। माझी सगळ्यात धाकटी आत्या मंदोदरी, आम्ही सारी मुलं तिला मंदी आत्या म्हणायचो, ती त्यावेळेला तिथे होती। त्यावेळी मला तिने मांडीवर घेतलं होतं। शरीरावर विशिष्ट ठिकाणी वेळूच्या काडीने चटके देत असत। असे 5 चटके मला देण्यात आले। नंतर त्यावर औषध म्हणून लोणी लावून ती जखम बरी करायचे। ताजं लोणी भिंतीवर मारायचं। कोकणात तेव्हा लाल मातीच्या भिंती असत। त्या भिंतीत लोण्यातील सारं पाणी शोषलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी ते कोरडं झालेलं लोणी जखमेवर लावायचं। अशी उपचार पद्धती होती। त्यातच आई मलेरियाने आजारी पडली आणि वर्षभर त्या दुखण्याने आईला छळलं। घरात 2 छोट्या मुली, अशक्त आणि आजारी मुलगा आणि मलेरिया अंगात मुरलेली पत्नी, अशा अवस्थेत नानांची फारच तारांबळ उडायची। म्हणून मग त्यांनी एक ब्राह्मण स्त्री कामाला ठेवली। स्वयंपाक, घरकाम अशा जबाबदाऱ्या नानांनी तिच्यावर सोपवल्या। मात्र आई किंवा आम्हा भावंडांच्या तब्येती सुधारण्याऐवजी ती घरकाम करणारी 22 दिवसेंदिवस बाळसं घेते हे पाहून अखेर वडिलांनी तिला कामावरून काढून टाकलं आणि स्वतःच घरकामाचा ताबा घेतला। नानांच्या कार्यक्षमतेची आणि सहनशीलतेची तेव्हा कसोटीच होती। सकाळी उठून ते सुमन आणि मीना या माझ्या 2 चिमुरड्या बहिणींची वेणीफणी आंघोळ करायचे। मोठ्या सुमनला ते प्रेमाने सोन्या म्हणायचे आणि मीनाला पोपट। आंघोळ घालताना त्यांचं एक स्वरचित गाणं मोठमोठ्यांनी ते म्हणायचे, सोन्या पोपट दोघे भाऊ करीती दंगा मस्ती फार। बहुधा आजारी आईची उणीव मुलांना जाणवू न देण्याचा त्यांचा तो प्रयास असावा। ऑफिसला जाण्यापूर्वी जेवण करून सर्वांना वाढून मग ते ऑफिसला जायचे। सायंकाळी ऑफिसातून आल्यावर पुन्हा जेवणाची खटपट। नानांना स्वयंपाक चांगला करता येत असे। अगदी हातावरच्या भाकऱ्याही ते छान करायचे। त्यांना अधूनमधून फिरतीवर जावं लागे, जीव घरात गुंतलेला। म्हणून मग जाताना ते बरोबर एकाऐवजी 2 शिपाई नेत। एक त्यांना मुक्कामी मदतीस राही आणि दुसऱ्याचे काम एकच की त्याने रोज सकाळी खेडला घरी येऊन मुलांची ख्याली खुशाली पाहून जायचं। त्यावेळी फोनची सोय नव्हती आणि एवढं प्रवासी गाड्यांचं जाळंही नव्हतं, त्यामुळे रोज तो शिपाई खेडला चालत येऊन माझी तब्येत वगैरे कशी आहे घरी हवं नको पाहून नानांना रिपोर्ट देण्यासाठी पुन्हा चालत नानांचा मुक्काम असेल तेथे जायचं। माझ्या तब्येतीविषयी एवढी साशंकता होती की माझं रीतसर नावही कोणी ठेवलं नव्हतं। याचं नाव ठेवू नका, नाव ठेवलं तर हा जाईल असं कुणीतरी सांगितलेलं, म्हणून मला नुसतं बाळ किंवा बाळोबा असं म्हणायचं। त्यामुळे माझं अशोक हे नाव अगदी उशिरा माझ्या मंदी अत्तेनेच ठेवलं. नंतर यथावकाश आई बरी झाली आणि नानांचे परीक्षेचे ते दिवस संपले. माझी धाकटी बहीण सुलभा हिचा जन्म खेडचा. त्यावेळी नाना खेडला सलग 4-5 वर्षे होते. नानांच्या असीम धैर्याची कसोटी पाहणारा एक प्रसंग त्यावेळी घडला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर साऱ्या महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली होती. कोकण विभाग तुलनेने शांत होता, परंतु खेडला मशिदीत दंगेखोर जमाव जमला होता आणि कोणत्याही क्षणी दंग्याला तोंड फुटेल अशी परिस्थिती होती. त्यावेळी नाना एकटे मशिदीत गेले आणि त्यांनी दोन्ही हातांनी मशिदीत जमलेल्या हिंसक जमावाला एकट्याने रोखून धरले. आईची तर भीतीने गाळण उडाली होती. तिने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला बाजूस सारून ते मशिदीकडे धावले आणि सारा जमाव केवळ आपल्या नैतिक दबदब्याने रोखून धरला. नानांचे धैर्य, निग्रही स्वभाव आणि निष्कलंक चारित्र्याचा दबदबा यामुळे त्यांनी हा कठीण प्रसंग एकट्याने निभावून नेला. खेड तालुक्यात मामलेदार असताना त्यांनी एका महत्त्वाच्या विषयात लक्ष घातले. खेड तालुक्यातील अनेक गावांतून मोठ्या संख्येने जवान लष्करात भरती झालेले आहेत. अगदी पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत ही परंपरा चालू आहे. काही वीरमृत्यू पावलेल्या जवानांच्या विधवा स्त्रियांना त्यांच्या नातेवाईकांकडून चांगली वागणूक मिळत नसे. विशेषतः घरच्या जमिनीवरील त्यांचा हक्क कधी लबाडीने तर कधी बळजबरीने हिरावून घेतला जायचा. अशी एखाद्या विधवा स्त्रीची तक्रार आली तर नाना स्वतः त्या बाबतीत लक्ष घालून प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून त्या स्त्रीला तिच्या न्याय्य हक्काच्या जमिनीचा ताबा मिळवून देत असत. मी तुझा भाऊ आहे, तुझी जमीन कोण घेतो ते मी पाहतो, अशा शब्दात ते तिला धीर द्यायचे. अशी अनेक प्रकरणे त्यांनी तडीस लावली आणि अनेक असहाय्य स्त्रियांचे आशीर्वाद मिळविले. हे आशीर्वाद त्यांना आयुष्यभर कवच कुंडलासारखे लाभले. ही त्यांच्या मनाची संवेदनशीलता आज सरकारी कारभारात क्वचितच आढळेल. खेडहून नानांची बदली चिपळूणला झाली. ते बहुधा 1949-50 साल असावे. आम्ही तेव्हा चिपळूणला पागेवर एका भाड्याच्या घरात राहत होतो. अर्ध्या भागात मालक आणि अर्ध्या भागात आमचे बिराड. आमच्या घरमालकांकडे भुशाची कापडी खेळी बनवीत, हत्ती घोडे अशी खेळणी बनविण्याचा कार्यक्रम रात्री चालायचा. आम्ही भावंडे तेथे लुडबुडायला जात होतोच. रात्री कंदिलाच्या प्रकाशात खेळणी बनविणे चालायचे. त्यांच्या व आमच्यामध्ये एक सामायिक ओटी होती. तिथे एकदा मीनाला विंचू चावला. रात्रभर वेदनेने ती तळमळत होती. अंगाला दरदरून घाम सुटत होता. कॉटवर तिला झोपवली होती आणि आई नानांच्या जुन्या धोतरांच्या घड्या तिच्या अंगावर टाकत होती. 5-5 मिनिटांनी पांघरुणं बदलावी लागत होती. सुस्तील ती घरगुती औषधं चालू होती. मी तेव्हा 5-6 वर्षांचा होतो आणि ती सारी धावपळ पाहत रात्रभर जागाच होतो. हताशपणे जे होईल ते पाहण्याखेरीज मोठ्यांच्या तरी हातात काय होतं. अखेर पहाटे पहाटे विंचू उतरला आणि मीनाला झोप लागली. नंतरच्या काळात परिचित डॉक्टरांना जेव्हा मी हा प्रसंग सांगितला तेव्हा ते म्हणाले की विंचू चावल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजे त्या रात्री मीनाला अनेक वेळा असे झटके आले असणार. परमेश्वरी कृपेनेच ती वाचली. आज वयाच्या 64व्या वर्षी तिची तब्येत चांगली आहे. ईश्वरी कृपा, या वेगळे अन्य स्पष्टीकरण याबाबतीत देता येणार नाही. चिपळूणला दत्तूदादांचे एक खास मित्र राहायचे. ते एका विमा कंपनीत अधिकारी होते. त्या काळात गाडी बाळगण्याएवढे ते मोठे अधिकारी होते, पण बोलणे अर्वाच्य आणि आत्मप्रौढीने भरलेले. त्यामुळे ते कधी भेटायला आले की नानांना भेटीची औपचारिकता सुद्धा पूर्ण करता येत नसे. ते आले की नाना मागील दारी जाऊन बसायचे, मग आई त्यांना चहा पाणी वगैरे करून वाटेला लावायची. ते गेले की मगच नाना पुनश्च पुढील खोलीत यायचे. नानांचा स्वभाव साधा होता, मन निर्मळ होते, त्यामुळे दांभिक लोकांना ते टाळायचे. कुणाशीही अघळपघळ बोलत बसणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणे ते पसंत करायचे. सन 1551-52 दरम्यानच श्री दिगंबरदास महाराजांनी त्यांना अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली होती. संत वाङ्मय आणि विविध आध्यात्मिक विषयांचे त्यांचे सखोल वाचन होते. अन्यही अनेक विषयात त्यांना रस होता, त्यामुळे वाचन अखंड चालूच असे. चिपळूणहून नानांची बदली कुडाळला झाली आणि तेथून लगेचच वेंगुर्ल्याला. तिथे पहिलीत माझे नाव घालण्यात आले, परंतु आजारपणामुळे मी फारसा शाळेत जाऊ शकलो नाही. त्यावेळी एक बागायतकर मास्तर म्हणून होते, ते मला घरी शिकवायला येत. चांगले 6 फूट उंच, काळे कभिन्न, स्वच्छ चमकदार दात, दुटांगी धोतर, शर्ट, काळा कोट, काळी टोपी आणि पायात कर कर वाजणाऱ्या कोकणी वाहना. वडिलांनी 10 रुपये फी ठरवली होती. त्यावेळी शिक्षकांना 40 रुपये पगार असायचा. या बागायतकर मास्तरांचा निस्पृहपणा विलक्षण होता. माझ्या आजारपणामुळे कधीकधी शिकवणीचे खाडे होत असत, तेव्हा बागायतकर मास्तर तेवढ्या दिवसांचे पैसे घेत नसत. आमचे नानाही तसेच, त्यामुळे नाना आग्रह करून त्यांना पैसे देऊ पाहत. नाना म्हणत, शिकवणी झाली नाही तरी तुम्हाला खेप घालावी लागली होती, तेव्हा तुम्ही पैसे घेणे अगदी रास्त आहे. त्यावर मास्तर म्हणत, माझी खेप झाली हे बरोबर, पण त्याबरोबर मला भरपेट खाणे आणि चहा आपण दिला आहे, तेव्हा शिकवणीच्या खाड्याचे पैसे मी काही घेणार नाही. आयुष्यात अशी निर्मळ मनाची, सचोटीची माणसं भेटणे हे आपले भाग्ययोगच असतात. बागायतकर मास्तर सायंकाळी 5:30 यायचे, 1 तास शिकवणी. त्यांनी मला श्रीगणेशा शिकवायला सुरुवात केली, पण लिपीबाबत माझ्या स्वतःच्या काही ठाम कल्पना होत्या, त्यामुळे मी त्यांना पहिल्याच दिवशी सांगितले की तुमची ही जी श्री आहे ही बरोबर नाही, माझी श्री आहे ती ही अशी आहे, ती मी अशीच काढतो आणि अशीच काढणार आहे. तुझी श्री ही तुझी वैयक्तिक लिपी आहे, ती फक्त तुझ्यापुरती आहे, ती सर्वांना समजणार नाही. सर्वांना समजण्यासाठी सर्वमान्य लिपीच वापरावी लागेल, तरच सर्वांचे विचार तुला आणि तुझे विचार सर्वांना समजतील. असं सुमारे 15 दिवस खर्चून बागायतकर मास्तरांनी माझ्या गळी उतरवलं आणि मगच मी माझी स्वतंत्र लिपी टाकून सर्वमान्य लिपीच्या वापराला राजी झालो. तरीही मला एकंदर शिक्षणाबद्दल फार आवड निर्माण झाली नव्हती. कंटाळा आला की मी माझं अभ्यासाचं पुस्तक लपवून ठेवायचो. जागाही नामी होती, निळाशार समुद्र, त्यात कमळामध्ये भगवान विष्णू उभे आहेत, हाती शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे आहेत. अशी आमच्या घरात एक विष्णूची भली मोठी तसबीर होती. त्या चित्रामागे मी माझं पुस्तक लपवून ठेवायचो. मात्र आई खमकी होती, ती शिपायाला पाठवून बाजारातून दुसरं पुस्तक हजर करायची. पहिलीच्या पुस्तकाची किंमत 2 आणे असेल. दुसरीत मी रत्नागिरीच्या विठोबाच्या देवळाजवळ असलेल्या 2 नंबरच्या शाळेत जाऊ लागलो, कारण नानांची तेव्हा रत्नागिरीला डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे सेक्रेटरी म्हणून बदली झाली होती. त्यावेळी मोठे काका, नाना, कस्टममध्ये असलेले वसंत काका आणि पोस्टातले प्रभाकर काका एकत्र राहत होते. खालच्या आळीत पोमेंडीच्या श्रीकृष्ण जोशांचं घर होतं. त्यांच्याकडे आमचं बिराड होतं. दिवस मोठे मजेचे होते. आम्ही राहत होतो त्या घरातील, तसेच बाजूच्या नरुभाऊ पटवर्धनांकडील आणि त्या पुढील घरातील अशी 20-25 मुलांची एक टोळी तिथे तयार झाली होती. कधीकधी आम्ही श्रीकृष्ण जोशींच्या पोमेंडीच्या घरी शनिवार रविवारी सुट्टीत जात असो. आमच्यातल्या मुली जेवण करायच्या, आम्ही मुलं नारळी पोफळींच्या बागांतून मनसोक्त खेळायचो. निसर्गाचा वरदहस्त असलेलं पोमेंडी गाव आमचं आवडतं ठिकाण होतं. श्रीकृष्ण जोशींचा मुलगा लक्ष्मण हा आमचा नेता. त्याच्या नेतृत्वाखाली कधी भगवती बंदर, कधी मांडवी वगैरे भागात समुद्रकिनारी वाळूत खेळायला जायचो, कधी थेट किल्ल्यावर स्वारी व्हायची. मात्र मळलेल्या वाटेने आम्ही क्वचितच गेलो. तो नेहमी वेगवेगळ्या वाटा शोधून काढायचा. एकदा रत्नागिरीला सर्कस आली होती, आम्ही ती पाहिली. मग आमची सर्कस सुरू. जोशींच्या अंगणातल्या मांडवात आमच्या सर्कसचे खेळ व्हायचे. पाळणा बांधून झोके घ्यायचे, झुल्याला पाय अडकवून उलट झोके घ्यायचे, तो करायचा आणि आम्हाला करायला लावायचा. त्यानं कुठून तरी एक जाळं पण पैदा केलं होतं. मग आम्ही त्यात वरून उड्या वगैरे मारायचो. पुढे लक्ष्मण जोशी पटवर्धन हायस्कूलचे प्रिन्सिपल म्हणून निवृत्त झाले. रत्नागिरीला तुकाराम रसाळ म्हणून एक गृहस्थ तेली आळीत राहायचे. नरूभाऊ पटवर्धनांचे श्रीकृष्ण भवन नावाचे हॉटेल होतं. त्याच्या शेजारी यांचं शिंपी कामाचं दुकान होतं. आमच्या आजी आजोबांपासून त्यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं. या सात जोशी बंधूंचा तो आठवा भाऊ म्हणावा एवढं गाढ प्रेम त्यांनी आमच्या घरावर केलं. आमच्या घरातील बायकांचे कपडे ते शिवायचे, म्हणजे त्या अधूनमधून खण त्यांच्याकडे टाकायच्या. त्या खणांचे ब्लाऊज शिवून येत किंवा नाही हे मला माहीत नाही. आम्ही पुढे मोठे झाल्यावर रत्नागिरीला काकांकडे खालच्या आळीतील घरात गेलो की ते तेथे येऊन आम्हाला प्रेमाने चक्क शिव्या घालायचे. फुल्या फुल्या फुल्या, आता तुम्ही मोठे झालात, शिकलात, आता आमच्यासारख्या गरिबाकडे कशाला याल. त्यामुळे रत्नागिरीला गेलं की प्रथम काकांच्या दुकानात गोखले नाक्यावर जायचं, तिथून मग तुकाराम रसाळे यांच्या दुकाने. तेथे ते मिसळ, भजी, चहा वगैरे देऊन आमचं आतिथ्य करायचं. आणि मग आम्हाला हळूच सिगरेट काढून द्यायचे. आमचं धूम्रपान पूर्ण होईपर्यंत दुकानाच्या दारात उभे राहून कोणी ओळखीचा आलाच तर त्याला दारातूनच परतवायचे. त्यांच्या माझ्या वयात 40 वर्षांचं अंतर होतं, तरीही त्यांनी आम्हाला बरोबरीनं वागवलं. ही सर्व आमच्या आजोबांची पुण्याई होती. या रत्नागिरीच्या मुक्कामातच मला माझे सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज यांचे पहिले दर्शन झाले. त्यावेळी महाराज आमच्या घरी मुक्कामाला होते. रात्रौ 8-8:30 महाराज घरी यायचे. तोपर्यंत आम्हा मुलांची जेवणे वगैरे उरकून आमची रवानगी तळमजल्यावरील एका खोलीत झालेली असायची. आम्हा मुलांचा त्रास महाराजांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. महाराज, दादा, नाना आदी मोठ्या लोकांचा वावर माडीवर एका मोठ्या हॉलवजा खोलीत असे. परंतु एक दिवस महाराज आले तेव्हा मी बाहेर खेळत होतो. मला पाहून त्यांनी विचारले, हा कोण मुलगा आहे रे रघुनाथ? वडिलांनी तो आपला मुलगा असल्याचे सांगितले. त्यांनी नानांना मला माडीवर घेऊन येण्यास सांगितले. इकडे आई घाबरी झाली की आपल्या मुलाने काहीतरी आगळीत केली असावी आणि शीघ्रकोपी महाराज आता त्याला शिक्षा करणार. आता त्याची काही खैर नाही, परंतु झालं ते वेगळंच. महाराजांनी मला जवळ बोलावून मांडीवर बसवलं आणि मला उपासना मंत्र सांगितला. नानांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणाले, अरे तू केवढा भाग्यवान, एवढ्या लहान वयात तुला प्रत्यक्ष महाराजांकडून उपासना मिळाली. चिपळूणला असतानाच मला एक विचित्र त्रास सुरू झाला होता. झोपेत असतानाच मस्तकामध्ये प्रखर प्रकाशमान अशा बिंदूचा स्फोट व्हायचा आणि मी झोपेतून किंचाळत जागा व्हायचो. माझ्या ओरडण्यामुळे अर्थातच आईही जागी व्हायची. अधूनमधून होणाऱ्या या प्रकारामुळे मला काही त्रास जाणवत नसला तरी आई मात्र काळजीत पडली. लहान वयामुळे मला नक्की काय होत आहे हे नीटपणे सांगू शकत नव्हतो. आजही मला तो अनुभव स्पष्ट आठवतो. अतिशय सूक्ष्म परंतु प्रखर असा एक तेजो बिंदू नजरेसमोरील अंधार भरल्या अवकाशाच्या पोकळीत झपाट्याने प्रसरण पावत आपल्या प्रखर तेजाने सारे अवकाश व्यापून टाकायचा. मेघगर्जनेसारख्या गंभीर ध्वनीसोबत होणारे हे प्रकाशलहरींचे तांडव सहन करणे अशक्य होऊन भीतीने किंकाळी फोडून मी जागा होत असे. मात्र त्यावेळी आईला हे स्पष्ट करून सांगण्याएवढी मला समज नव्हती. याला काहीतरी बाहेरची बाधा झाली अशा समजुतीने आई मग मांत्रिकाकडून काही उपचार करून घेऊ लागली. तो मांत्रिक मला एकाच जागी डांबून ठेवून उपचार करू पाहायचा. त्या त्याच्या आजारापेक्षाही त्रासदायक उपचारांना कंटाळून मग मी पुढे पुढे याविषयी आईला काही सांगणंच सोडून दिलं. मात्र महाराजांनी मला उपासना मंत्र दिला तेव्हापासून हा त्रास पूर्णपणे बंद झाला. आज माझ्या लक्षात येतं की तो अनुभव म्हणजे त्रास नव्हता तर बिंदू माझी सारे गेले समावोन, बिंदुले फोडोन पैल गेले, या प्रकाराची ती आध्यात्मिक अनुभूती होती. आम्ही 1952 साली रत्नागिरीला खालच्या आळीत राहत होतो तेव्हाची घटना. नानांना 4 महिन्यांसाठी चिपळूणला काही सरकारी कामानिमित्त राहावे लागले. नाना चिपळूणला एकटेच राहत होते. तेव्हा महिनाभर महाराजही त्यांचे बरोबर राहण्यासाठी तेथे होते. नानांनी तेथे जेवणासाठी एका ब्राह्मण कुटुंबात डबा लावला होता. दोन्ही वेळा घरीच डबा यायचा. नाना सकाळी 10 वाजता कामाला जायचे. महाराज घरातच एका खुर्चीत बसून असायचे. इतर जनांना ते तेथे बसून काय करीत आहेत हे थोडेच कळणार. त्यांची टीकाटिप्पणी सुरू झाली तेव्हा महाराज म्हणाले की मी तुझ्याकडे राहतो हे लोकांना पाहवत नाही, ते काहीबाई बोलत असतात. नाना म्हणाले, लोकांचे काय जाते, तुम्ही येथे राहिलात तर तुम्ही लक्ष देऊ नका, आनंदाने राहा, म्हणजे मलाही आनंद वाटेल. एक दिवस रात्रीचा डबा आला. नानांनी वाढून ताटे तयार केली. महाराज येऊन बसले पण ताट बाजूला सारून म्हणाले, हे अन्न मला नको, हे अन्न अपवित्र आहे, मी खाणार नाही. मग त्या रात्री दोघेही उपाशीच राहिले. सकाळी महाराज रत्नागिरीला परत गेले. नंतर नानांना डबा आणणाऱ्या माणसाजवळ चौकशी करता समजले की त्या दिवशी जेवण करणारी स्त्री मासिक धर्मात होती. नानांना महाराजांच्या अंतर्ज्ञानाची अशा तऱ्हेने पूर्ण प्रचिती आली. महाराज नेहमी नानांशी गप्पा मारताना आपल्या सद्गुरूंची श्री बाबा महाराजांची थोरवी वर्णन करायचे, त्यांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे नानांच्या मनात श्री बाबांच्या दर्शनाबद्दल ओढ लागून राहिली होती. श्री बाबांच्या दर्शनाला मी केव्हा जाऊ असं नानांनी विचारलं तेव्हा महाराज म्हणाले, तू काही जाऊ नकोस, फक्त 125 रुपयाची एक मनी ऑर्डर कर. त्याप्रमाणे नानांनी त्यांना मनी ऑर्डर केली. त्या मनी ऑर्डरची बाबांच्या सहीची पावती आली तेव्हा महाराज म्हणाले, तुझे काम झाले. श्री बाबा कोणाकडूनही पैसे स्वीकारित नाहीत, पैशाची शुचिता पाहूनच ते पैसे स्वीकारतात. उपासनेत शुचितेचे महत्त्व किती आहे याचा प्रत्यय देणारी घटना एकदा नानांच्याच बाबतीत घडली. साल होतं 1962-63. नानांची गुरुचरित्र पारायणे सदैव चालूच असत. गुरुचरित्राचे पारायण केल्यावर नाना आवर्जून दाम्पत्य भोजनसुद्धा त्याच वेळी घालत. परंतु एकदा त्या दिवशी आईला अडचण होती म्हणून नानांनी शेजारच्या एका परिचित बाईकडून स्वयंपाक करविला आणि दाम्पत्य भोजनाचा बेत पार पाडला. मात्र रात्रौ झोपेत नानांना कोणीतरी आपला गळा दाबत आहे आणि आपण गुदमरून गेलो आहोत याची जाणीव झाली. नाना खडबडून जागे झाले. सर्वांगाला घाम फुटला होता. त्या विचित्र अनुभवाविषयी विचार करीत असताना नानांच्या मनात त्या दिवशीच्या पारायणाच्या घटनाक्रमाची उजळणी झाली आणि त्यात उणीव जाणवली ती फक्त भोजन आईऐवजी दुसऱ्या बाईंकडून करवून घेतल्याची. मग नानांनी प्रार्थना केली की मी पुन्हा दाम्पत्य भोजन घालतो. त्याप्रमाणे केल्यावर पुन्हा तो अनुभव आला नाही. सद्गुरूंवरील अढळ निष्ठेमुळे नाना संकट प्रसंगी कधी भांबावून गेले असं होत नसे. रत्नागिरीला असताना एकदा नानांवर असा प्रसंग आला की नाना शौचाला गेले असताना शौचकूपातच एक मोठा नाग समोर फणा काढून बसला होता. पाऊण तास नाना तेथे नागावर दृष्टी रोखून निश्चल बसले होते. नंतर तो नाग मागच्या मागे वळून निघून गेला. नाना शौचाला गेले त्याला खूप वेळ झाला, अजून कसे परत आले नाहीत म्हणून अखेर त्यांना पाहायला आईने दादांना दत्तोपंत जोशी यांना पाठवलं. थोड्या वेळाने दोघे परत आल्यावर झाला प्रकार सांगून नाना म्हणाले, आज काळ आला होता परंतु सद्गुरू श्री विठ्ठलरावांनी वाचवले. तिसरीत मी पुन्हा वेंगुर्ल्याला आलो आणि थोडा थोडा शाळेत रुळू लागलो. माझ्या मोठ्या बहिणी कन्या शाळेत जायच्या. माझी शाळा रामेश्वर मंदिराजवळ. आम्ही बरोबरच शाळेत जायला निघायचो परंतु अलीकडे चौकात डाव्या बाजूला वळून बहिणी कन्या शाळेच्या रस्त्याने निघाल्या की मी म्हणायचो की मी एकटा तिकडे जाणार नाही, मी तुमच्याबरोबर येतो. मला बघून माझ्या बहिणींना लाज वाटायची. त्या मला बायकात पुरुष लांबोडा वगैरे चिडवायच्या. एक दिवस घरी एक पोलीस आला आणि मोठमोठ्याने बोलू लागला, तुमचा मुलगा मुलींच्या शाळेत का जातो, त्याच्याबद्दल तक्रार आली आहे, बोलवा त्याला माझ्यासमोर. त्याचा उग्र अवतार, भसाडा आवाज याने मी हबकूनच गेलो आणि मी उद्यापासून मुलांच्या शाळेत जाईन असं कबूल केलं. आईनेही माझ्या वतीने मध्यस्थी केली आणि दुसऱ्या दिवसापासून मी मुलांच्या शाळेत जाऊ लागलो. हळूहळू मला माझ्या शाळेची गोडी लागली आणि मग मी नियमित त्या शाळेत जाऊ लागलो. पुढे मी कॉलेजात असताना विषयावरून विषय निघत गेला तेव्हा नाना हसत म्हणाले, अरे मीच त्याला पाठवला होता, नाहीतर पोलीस मामलेदाराच्या मुलाला दम देण्याचे धाडस करेल काय. त्याआधी आम्ही कणकवलीला असताना आमच्या शेजारी एक शिक्षक राहायचे. ते चांगले सुसंस्कृत होते, त्यांचं वाचन चांगलं होतं, गोष्टी सांगण्याची आवड होती. आमच्या वडिलांनाही उत्तम तऱ्हेने गोष्टी रचवून सांगता येत असत. आमच्या वडिलांनी रचलेली एक गोष्ट शाळेत सांगून त्यांनी उत्तम कथाकथनकार म्हणून लौकिक मिळवला होता. तेव्हा सायंकाळी 7-7:30 जेवणं झाली की आम्ही भावंड त्या गुरुजींकडे खास रामायणातील गोष्टी ऐकायला जायचो. तेही रंगून रंगून रामायण कथा आम्हाला सांगायचे. मात्र रामाच्या वनवासाची वेळ जवळ आली की मी अस्वस्थ व्हायचो आणि गुरुजींजवळ विनंती वजा हट्ट धरायचो की तुम्ही रामाला वनवासात पाठवू नका, त्याला राज्याभिषेकच करून टाका. गुरुजी म्हणायचे, अरे जसं घडलं तसं मी सांगतो, तुझी रामाबद्दलची सदिच्छा चांगलीच आहे, पण हे असं घडलंय त्याला मी तरी काय करू. मग मी फुरगटून गोष्ट अर्धी टाकून परत यायचो. बहिणी मात्र गोष्ट पूर्ण करूनच 9-9:30 यायच्या. त्या बालवयात रामाचा वनवास माझ्या मनाला मान्य नव्हता, सहनही होत नव्हता. माझी 4थी इयत्ता कुडाळच्या शाळेत झाली. आमचे बोर्डवेकर म्हणून एक शिक्षक होते. त्यांनी माझी क्षमता ओळखली होती म्हणून मला त्यांनी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवलं आणि मी स्कॉलरशिप मिळवली. महिना 4 रुपयेप्रमाणे 3 वर्षाचे 144 रुपये मला एकदमच मिळाले. ते पैसे कोठेतरी खर्च होऊन जातील म्हणून आईने त्याची 2 तोळ्याची सोन्याची साखळी करून घेतली. त्यावेळी 60-65 रुपये तोळा असा सोन्याचा दर असावा. माझ्या आयुष्यातील ती पहिली कमाई मी अजूनही जपून ठेवलेली आहे. कुडाळला असताना तेरसे बांबर्ड्याचे काका माईंडकर म्हणून नानांचे एक स्नेही होते. पाटगावचे ठाकूर हे त्यांचे जावई. हे ठाकूर कुटुंबीय कोल्हापुरात वरुणतीर्थ वेशीजवळ राहायचे. कुडाळला आले की या ठाकूरांना नाना आवर्जून आमच्या घरी बोलवून 2-2 दिवस त्यांचे आदरातिथ्य करीत. एकदा या ठाकूरांनी फारच आग्रह केला म्हणून नानांनी 4 दिवसांसाठी कोल्हापूरला जायचे ठरवले. आम्ही एक भाड्याची गाडी ठरवली. त्यावेळी छोट्या डॉज किंवा शेवरलेट गाड्या भाड्याने मिळत आणि त्यांना खास टुरिंग गाडी असे म्हणत. तर अशा टुरिंगने आम्ही सर्व कोल्हापूरला गेलो. ठाकूरांनी आमची चांगली व्यवस्था ठेवली होती. अतिशय जिव्हाळ्याने त्यांनी आमचा सत्कार केला. तेथे त्यांनी बहुधा राजाराम थिएटरमध्ये आम्हाला सिनेमा दाखवला. 4 दिवसांनी आम्ही परत निघालो तेव्हा ठाकूर म्हणाले, रावसाहेब तुम्ही भाग्यवान आहात. मी पाहतोय गेल्या 4 दिवसात तुमच्या मुलांनी कसलाही हट्ट केला नाही. आम्ही जे दिलं त्यात ती संतुष्ट होती. हे दे ते दे असं अजिबात केलं नाही. खरंच तुम्ही भाग्यवान आहात. कोल्हापूरला ठाकूरांकडे केला नाही तरी घरी आमचा हट्ट अधूनमधून चालायचाच. कोणीतरी सावंतवाडीहून एक लाकडी बाहुली आमच्याकडे आणून दिली होती. ती बाहुली खेळायला घेण्यावरून आमची भांडणं नेहमी व्हायची. एकदा मला ती बाहुली हवी होती तर मोठी बहीण सुमनताई काही ती मला देईना. यावरून आईने तिला खूप मार दिला आणि तिच्याकडून काढून घेऊन ती बाहुली मला दिली. त्या क्षणी मला बाहुली मिळाल्याचा आनंद झाला असेल, पण नंतर कधी आठवण झाली की सुमनताईवर त्या दिवशी अन्याय झाला. आईने केवळ पुत्रप्रेमामुळे सुमनताईला अकारण मारले असे मला वाटत असे. मी आईला म्हणत असे की तू सुमनताईजवळ चूक कबूल करायला हवी, पण आईने त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलंच नाही. 1951-52 साल असेल, म्हणजे मी तेव्हा 7-8 वर्षांचा होतो. एकदा मला पोट बिघडल्यामुळे वारंवार शौचाला जावे लागत होते. घरापासून शौचालय चांगले 300 फुटांपेक्षा जास्त अंतरावर, तर विहीरही तशीच 150-200 फुटांवर. खेपा घालून मी हैराण झालो होतो. त्यातच 2 वेळा माझे कपडे खराब झाले. आईने 2 वेळा स्वतः कपडे धुतले. 3 वेळी मात्र आईने मलाच माझे कपडे धुवायला लावले. त्या वयात आजारी अवस्थेत मी विहिरीवर कपडे धुत असताना शेजारी माझ्या 3 बहिणी कुतूहलाने पाहत उभ्या होत्या. कुडाळला आम्ही सरकारी बंगल्यात राहत होतो. सावंतवाडीच्या राजांचे ते रेस्ट हाऊस होते, त्यामुळे तो बंगला अतिशय भव्य होता. सभोवती 8-10 एकराचे आवार, मध्ये मोठमोठ्या काचांच्या भव्य खिडक्या, 10-10 फुटी भव्य दरवाजे असलेला बंगला. त्याचे छत चांगलं 14 फूट उंच होतं. वडील फिरतीला गेले की आई त्या एवढ्या मोठ्या घरात 3 लहान मुलांना घेऊन राहायला घाबरायचे. मग वडील रात्रीसाठी सोबतीला कुणा शिपायाला वगैरे सांगायचे. त्या मोठ्या आवारात अनेक वेळा मी खिडकीतून नागनागिणींचे मैथून, अनेक प्रकारची सरपटणारी जनावरे पाहिलेली आहेत. एकदा तर नाना ध्यानांना बसलेले असताना अंगावर मण्यार चढली. नानानं ध्यानात त्याची अंधुक जाणीव झाली, पण त्यांना वाटले आपले जानवे ओले आहे आणि पाठीला त्याचा थंड स्पर्श होतोय. ध्यान संपल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर मण्यार आहे. मग ती अंगावरून झटकून त्यांनी ती शिपायाकडून मारविली. 1950 सुमाराला आम्ही देवरुख जवळच्या सायले या गावी माझ्या आजोळी गेलो होतो. माझी आई सायल्याच्या पुरोहित घराण्यातली. माझ्या आजोबांना मोकाशी पुरोहित असं म्हणायचे. शिवाजी महाराजांकडून त्यांना कुठला तरी मोकास म्हणजे करवसुलीचा अधिकार मिळालेला असावा. घराणे संपन्न होते, मोठे घर होते. अंगणातून पायऱ्या चढून गेलं की चांगली 60-70 फूट लांबीची पडवी आणि तिच्यावर तशीच लांब रुंद ओटी. ओटीवर 10 माणसं बसतील असा भला भक्कम झोपाळा. आतमध्ये माझघर, स्वयंपाकघर, देवघर आणि अन्य खोल्या, आणि मागच्या बाजूलाही अशीच पडवी. गडी माणसांचा तेथे वावर. घरापुढे आणि मागे गुळगुळीत सारवलेली अंगणं आणि पुढील अंगणात प्रशस्त मांडव. पोफळीचे सर आडवे टाकून त्यावर चिव्यांच्या, चिवे म्हणजे बारीक बांबू, काठ्या, गवत आणि झाडांचे टाळे म्हणजेच डाळ्या यांनी साकारलेला मांडव दिवसा मुलांना खेळायला, मोठ्यांना उठबस करायला, तर उन्हाळ्यात रात्रौ झोपायला उपयोगी पडायचा. त्यावेळी घरोघरी हे मांडव घालण्याची पद्धत होती. कोकणात तेव्हा वीज कोठेच नव्हती, त्यामुळे उन्हाळ्यात या मांडवामुळे घरात ओटी पडवीवर गारवा वाटत असे. मांडवावर कोकम, सुपाऱ्या, आंब्या फणसांची साठ याची वाळवण घातली जायची. त्यावेळी खोती गेली होती, परंतु मजूर मात्र सहज मिळत, त्यामुळे असे मांडव घालणं शक्य होत असे. आता कोकणी खेड्यात असे मांडव दिसणं दुर्मिळच झालंय. मी एकदा दुपारी ओटीवर झोपाळ्यावर बसून एकटाच झोके घेत होतो आणि अचानक एक भला मोठा नाग फुत्कार करीत तेथे आला. कोठून आला कोण जाणे, गावठी कवल्यांच्या छपरातून किंवा जाड जाड तुळ्या वाशांमधून, अगर ओटीवरच्या लाकडी रेजांमधून अचानक सरपटणारी जनावरे घरात प्रकट होणे हे कोकणात तसे नित्याचेच. परंतु तो भला मोठा नाग, त्याचे ते फुत्कार आणि फडा उंचावून इकडे तिकडे वेध घेणे यामुळे मी घाबरून गेलो आणि जोरजोरात आजोबांना हाका मारू लागलो. दोन्ही पाय झोपाळ्यावर दुमडून घेऊन भयभीत मुद्रेने एकटक नागाकडे पाहत मी आजोबांना तार स्वरात हाका मारित होतो. आजोबा धावत आले. त्यांनी नाग पाहिल्याबरोबर मामाला कामेरू आणायला ओरडून सांगितले आणि मग मामाने तो नाग मारला. मी झोपाळ्याच्या दांड्या घट्ट धरून ते दृश्य भेदरलेल्या नजरेने पाहत होतो. डोकं ठेचल्यानंतरही नागाचं शरीर वेटोळ्या वेटोळ्यांनी कितीतरी वेळ हालचाल करीत होतं, पिळवटत होतं, उलगडत होतं, वेडं वाकडं गुंतत होतं. तेव्हापासून माझ्या मनात या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी कायमची भीती घर करून राहिली आहे. अजूनही ती भीती कायम आहे, म्हणून मी डेरवणला रात्रौ सर्वत्र पुरेसा प्रकाश असेल याची व्यवस्था करायला सांगतो. डेरवणला साधारणतः रात्रो 10:15 मी झोपतो. एकदा रात्रो 11 वाजेपर्यंत काही कारणाने आम्ही बोलत बसलो होतो. माझ्या मागे आमचा राणे ड्रायव्हर उभा होता. तो तेथे नेहमीच तसा उभा असे. माझं सहज मागे लक्ष गेलं तर तिथे काहीतरी वळवळणारं जनावर दिसलं. राणेला सावध करता क्षणी त्यानं ते मारलं. मण्यार होती. स्वयंपाकघरात एकदा नाग होता. आचारी पाध्ये हात धुवायला गेले तर तेथे तो नाग फडा काढून बसलेला. तेथील लोकांनी तो मारला. कोकणात विंचू चावण्याचे प्रकार तर नेहमी होत असतात. कुडाळला असताना धाकटी बहीण सुलभाला टायफॉईड झाला. तेव्हा टायफॉईड फारच गंभीर आजार होता. 20-25 दिवस आम्ही सारेच अगदी काळजीत होतो. परंतु अखेरीस ताप उतरला आणि ती लवकरच पूर्ववत झाली. वडिलांच्या बदल्या वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी भागातच होत राहिल्याने माझं 5वी ते 7वीपर्यंतचं शिक्षण याच गावातून झालं. बहुतेक वेळा वर्गात माझा पहिला क्रमांक असे. शाळेत जाण्याची गोडीच निर्माण झाली होती, त्यामुळे मी शाळा चुकवीत नसे. त्याला आणखी एक कारण होतं. वर्गात शिक्षक शिकवत असताना मी मन लावून ऐकायचो, त्यामुळे घरी येऊन पुन्हा अभ्यासाला बसण्याची गरज नसे व परीक्षेसाठी आणखी वेगळी तयारी करावी लागत नसे. तेव्हा अभ्यास शाळेतच उरकला की मी इतर उद्योगांना सदैव मोकळाच असे. या फावल्या वेळात भरपूर वाचन व्हायचे. वाचनाची मला आवड नव्हे तर तहान लागायची, भूक लागायची. इतिहास हा माझ्या आवडीचा विषय, म्हणून क्रमिक पुस्तके हाती आल्यावर आधी इतिहासाचे पुस्तक वाचून घ्यायचे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास तर वर्ष सुरू होण्याआधीच होऊन जायचा. मग तेवढा तास मी वर्गात मागील बाकावर बसून कसलं तरी अवांतर पुस्तक वाचत असे. बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा क्रमिक पुस्तकात घालून वाचणे वगैरे उद्योग करून मी तो वेळ सत्कारणी लावत असे. अर्नाळकर बंधू, नाईक आदींच्या 400-500 रहस्यकथा तेव्हा मी वाचून काढल्या. श्यामची आई वाचून डोळे भरून आले ते 6वी 7वीत. 9वी 10वीपर्यंत बरंच मराठी वाङ्मय वाचून झालं. कणकवलीत तर लायब्ररीतील सर्व पुस्तकं वाचून संपली, म्हणून मग नाईलाजाने लायब्ररी बंद केली. सारं काही वाचून फस्त करीत असे. नासी फडके, वि स खांडेकर, हना आणि नाह आपटे, माडखोलकर, नाथ माधव आदी बहुतेकांची पुस्तकं वाचून झाली होती. आधाशासारखं वाचायचो, मिळेल ते वाचायचो. अगदी वाण सामान बांधून आलेले धनेजिऱ्यांच्या पुड्यांचे, वर्तमानपत्रांचे रद्दी कागदसुद्धा आईच्या हातून हिसकावून घेऊन नजरेखालून घालीत होतो. उन्हाळी दीर्घ सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी म्हणजे अगदी वाचनाचा परमानंद. दिवाळीच्या सुट्टीत भरपूर अंक वाचून घ्यायचे. अगदी आवाज लोकसत्ता पासून दीपावली लोकमान्य पर्यंत दिवाळीचा हाच फराळ आणि हेच फटाके. मात्र अगदी लहानपणी मी भरपूर फटाके उडवायचो. एकतर 5-7 रुपयात चांगले ट्रंकभर फटाके यायचे आणि नाना आम्हाला अगदी भरपूर फटाके आणून द्यायचे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी 3:30 वाजता उठून सर्वांच्या आधी एक फटाक्याची माळ लावायची ईर्ष्या असायची. पहाटेची थंडी, अंगणात केलेली शेकोटी, तेथे बसून ऊब घेत न्याहाळलेले आकाशकंदील आणि पणत्यांच्या ज्योती आणि अधूनमधून उडवलेले फटाके, नाकात भरणारा जळक्या दारूचा वास, अंगाला सुगंधी तेल उटणं लावून आईने भरपूर कढत कढत पाण्याने घातलेली आंघोळ आणि नंतरचा दूध, गूळ, पोहे, फोडणीची मिरची आणि दही पोहे यांच्यासह होणारा फराळ, असा दिवाळीचा पहिला दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. फटाके तर पुढचे 15 दिवस उडवीत असे. सुमनताईने एकदा फटाका हातात धरून उडवण्याचा प्रयोग केला. हातात धरून फटाका उडवताना एक तंत्र असते. फटाका चिमटीत अलगद धरून योग्य वेळी सोडायचा. मला ते तंत्र चांगलं अवगत होतं. सुमनताईला ते तंत्र जमलं नाही आणि तिने बोटं फोडून घेतली. म्हणून मग पुढील आयुष्यात ती फटाक्यांच्या वाटेला कधी गेली नाही. धाकटी सुलभासुद्धा मोठ्या फटाक्यांना फारसा हात लावायची नाही, त्यामुळे मीनाची आणि माझी अगदी चंगळ असायची. आमच्या वेळी घरोघरी आकाशकंदील बनवले जायचे. बाजारातून तयार कंदील आणीत नसत. त्यातही पायलीचा फिरता आकाशकंदील बनविणे हे कौशल्याचे काम मानले जायचे. क्वचित कोणी तो बनवायचा आणि तो पाहायला आजूबाजूचे लोक आवर्जून यायचे. पायलीचा कंदील म्हणजे नेहमीचा रंगीत कागदांचा परंतु थोडा उभट असा दंडगोलाकृती कंदील आणि त्यात एक ड्रॉइंग पेपरची दंडगोलाकृती पायली. पायलीवर वेगवेगळी प्राण्यांची चित्र कोरतात. मग त्या पायलीखाली पणती लावली की तिच्या उष्णतेने पायली वर्तुळाकार फिरते आणि बाहेरील कंदिलावर पायलीवरील चित्रे संथ गतीने पुढे पुढे सरकताना दिसतात. नानांचा एक शिपाई हा पायलीचा कंदील चांगला बनवायचा. आमच्याजवळ ते कौशल्य नव्हतं, लहान वय, त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करूनच आम्ही निर्मितीचा आनंद मिळवायचो. त्यावेळी कुठे डिंका आणून दे, कागद या बाजूला धर, बांबूची काठी तासताना एका बाजूने पकडून ठेव, तिच्यावर थोडा पॉलिश पेपर मार, अशी बारीक सारीक कामं आमच्या वाटणीत यायची. अखेर मग कंदील तयार झाला. हत्ती घोडे योग्य दिशेने फिरू लागले की केलेल्या श्रमाचे चीज व्हायचे. आमचे चेहरे आनंदाने उजळून जायचे. हे लहानपणीचे आनंदाचे निर्भेळ क्षण पुढे कुठे फारसे भेटत नाही. एकदा वेंगुर्ल्याला एक हुशार शिपाई भेटला. नानांच्या त्या शिपायाने केलेला कंदील पाहून तो म्हणाला, एका चित्रान काय होतला, आपणा चित्र डबल दिसूक होया, भूतूर दुसरी पणती लावतय मिया, तू गमत बघत रव रे जिला. म्हणून त्याने आत आणखी एक पणती लावली आणि कोठेतरी पायलीला ज्योत लागून तो कंदील पेटला. आग पाणी मारून विझवण्यात आली. आई मात्र हा अपशकून झाला, आता काहीतरी अरिष्ट येणार या शंकेने चिंताग्रस्त झाली. मात्र सुदैवाने तसा काही प्रकार घडला नाही. वाचनाचे आफाट वेड असूनही मी ललित लेखन मात्र केलं नाही. 9वीला असताना शाळेच्या वार्षिकात डावा हात म्हणून एक लघुनिबंध लिहिला होता. स्नेहसंमेलनाला त्यावर्षी वी स खांडेकर हे ख्यातनाम साहित्यिक आलेले होते. त्यांनी तो अंक वाचला. त्यावेळी अभिप्राय देताना त्यांनी आवर्जून माझ्या लेखाचा उल्लेख केला आणि डावा हात लिहिणाऱ्या मुलाने अधिक वाचन आणि निरीक्षण केल्यास भविष्यात तो मान्यवर लेखक होईल असा अभिप्राय दिला. मात्र त्यानंतर आयुष्यात पुन्हा मी ललित लेखनाला उजवा किंवा डावा कोणताच हात लावलेला नाही. 1950 साली आम्ही कुडाळला होतो. दक्षिण रत्नागिरी म्हणजे आत्ताचा सिंधुदुर्ग. या भागात गणेशोत्सवाचे स्वरूप प्रचंड उत्सवी. दिवाळीसारखे फराळाचे पदार्थ, फटाके, सजावट, रोषणाई वगैरे वगैरे. बाहेर गावाहून साखरमानी घरी येणार, सागर संगीत आरत्या आणि भजनांच्या बाऱ्या. आमच्या घरी मात्र गणपती नसे, कारण खानूला मूळ घरी आणि रत्नागिरीला दत्तूदादांकडे गणपती असे, त्यामुळे मी नाराज असे. त्यावर्षी नाना आईन गणपतीत कुठेतरी सरकारी कामासाठी गेले होते. मी आईजवळ हट्टच धरला की आपण गणपती आणायचा. तेव्हा आजच्यासारखे तयार गणपती मिळत नसत. गावात एक दोन गणपतींचे कारखाने असत. त्यांच्याकडे पाऊस पडता पडता म्हणजे ज्येष्ठ आषाढात पाट नेऊन द्यायचा. त्या पाटावर गणपतीची मूर्ती बसवून मिळे. आईने ओळखले की हा आता गणपतीचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही, म्हणून तिने कोठे मूर्ती मिळते का हे पाहण्यासाठी शिपायाला बाजारात पिटाळले. आणि आश्चर्य म्हणजे कोणाला तरी काही सुवेर सुतकाची अडचण आल्यामुळे न विकला गेलेला गणपती आम्हाला मिळाला. मग मी मूर्ती टेबलावर ठेवून फुलं पताकांनी मखर सजवून पूजा आरती वगैरेचा थाट उडवला. नाना आल्यावर तो माझा उपद्व्याप पाहून थोडे रागावले. येथे कशाला गणपती आणला, आपली ही अशी बदलीची नोकरी, त्याचं व्यवस्थित व्हायला नको का? पण हे सारं वरवरचं असावं, कारण आईने असू दे आता, त्याची हाऊस आहे ना वगैरे मध्यस्थी करताच ते माझ्याबरोबरच आरतीला उभेही राहिले. अजूनही आम्ही गणपती आणतो, आम्हीच त्याची पूजा करतो, मात्र गुरुजींकडून प्राणप्रतिष्ठा करवून घेत नाही. पूर्वी मूर्ती वर्षभर ठेवून पुढील वर्षी अनंत चतुर्दशीला विसर्जित करायचो, परंतु 1974-75 सालापासून आता केवळ 5 दिवसांसाठी आणतो, कारण पुण्यात राहिल्यापासून 10-10 दिवस स्थानातील उत्सव सोडून जाणे शक्य होत नाही, त्यामुळे घरच्या माणसांकडूनच तो करवून घेतो. कुडाळहून आमची वेंगुर्ल्याला बदली झाली. 1951-52 साल असावं ते. वेंगुर्ल्यात थोडं गोव्यासारखं वातावरण. तिथे आम्ही काही बायकांना सिगरेट ओढताना पाहिलं. पुरुष सिगरेट ओढतात पण बायका? आम्हा भावंडांच्या दृष्टीने ते एक आश्चर्यकारक दृश्य असायचं. त्या ख्रिश्चन स्त्रिया आंब्याच्या पाट्या घेऊन आंबे विकायला आलेल्या असत. त्या काळी आमच्या घरी भरपूर आंबे असत, कारण वडिलांना मानणारे अनेक आंबा बागायतदार आपल्या बागेतील पहिली आंब्याची पेटी आमच्याकडे आणून देत. वडील कोणाकडून काही घेत नसत, ते स्वच्छ चारित्र्याचे होते, त्यामुळे लोकांना त्यांच्यासाठी काही करावंसं वाटे. आणि मग असे भरपूर आंबे आमच्याकडे यायचे. आई आल्या गेलेल्याला, अगदी भिकाऱ्यालाही 8-10 आपूस आंबे देऊन म्हणायची, खा मेल्या, आम्ही खाऊन किती खाणार. मुंबईला आत्यांकडे मावशांकडे आंबे पाठवायचो, बाचे पुतणे आदींना बोलवायचो. उन्हाळी सुट्टीत 30-40 माणसं आलेली असायची. सकाळ दुपार संध्याकाळ आंबे. आपूस पायरीच्या जोडीला वडील गोव्याहून माणकूर आंबे मुद्दाम मागवायचे. तेव्हा एवढे आंबे घरात असले तरी त्या ख्रिश्चन आंबेवाल्या आल्या की वडील घरात नाहीत असे पाहून आम्ही आईला गळ घालायचो की आई तू आंबे घे. त्या बाईला बोलवलं की ती म्हणायची, माझ्या फाटीक वायच हात लाव, म्हणजे तिच्या टोपलीला हात लावून ती उतरवून घ्यायची. मग ती खाली फतकलं मारून बसायची. बसली की पहिल्याने सिगरेटचं पाकिट बाहेर काढायची आणि वायच माचीस दी घे म्हणायची. तिला काडेपेटी दिली की ती तिथे बसून आरामात सिगरेट ओढायची. आम्ही चौघं भावंड तिची सिगरेट संपेपर्यंत तेथे गोल बसून ती बाई कशी सिगरेट ओढते हे पाहत असायचो. तिच्या नकळत आमची आपापसात नेत्रपल्लवी चालू असायची. बहिणी खुदूखुदू हसत असायच्या. मात्र तिची सिगरेट संपली की आम्ही तेथून निघालो. मग आता टोपली खाली उतरवलीच आहे म्हणून आई नाईलाजाने रुपयाभराचे 30 आंबे विकत घ्यायची. वर आम्हाला लटक्या रागाने म्हणायची, जळलं तुमचं लक्षण, त्या बाईला सिगरेट ओढताना बघण्यासाठी माझा 1 रुपया आणि 1 काडी फुकट घालवली. पण तरीही हा कार्यक्रम आम्ही आंब्याच्या दिवसात 5-6 वेळा घडवून आणत होतो. ते गमतीदार दृश्य बघण्याचा अन्य मार्गच नव्हता. वेंगुर्ल्याला आम्ही कृष्णकुंज नावाच्या घरात राहत होतो. तेव्हा वेंगुर्ल्याला पॉवर हाऊस होतं, त्यामुळे घरी विजेचे दिवे होते. ही कृष्णकुंज इमारत वेंगुर्ल्याच्या मुंबई बाजार भागात एका ओढ्याच्या काठाला होती. घर तसं मोठं, स्वतंत्र आणि ऐसपैस होतं. घर मालकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांना आमच्या हसण्या खेळण्याची कटकट वाटे आणि ते आमच्यावर डाफरत. बाकी सर्व छान होतं. याच घरात एकदा नानांना विजेचा धक्का बसला. घरातील एक दिवा गेला म्हणून नाना तेथील बल्ब बदलत होते. चुकून कुठेतरी बोट लागलं असावं आणि काठी जमिनीवर आपटावी तसे नाना जमिनीवर पडले. आई मी तेथेच उभे होतो. या अनपेक्षित घटनेने आई तर रडूच लागली, मात्र 2 मिनिटातच नाना उठून उभे राहिले. मी ठीक आहे, काही झालेलं नाही, आता कशाला रडतेस असं आईला म्हणाले. मात्र ती 2 मिनिटं खरंच काळजाचा ठोका चुकवणारी होती. वेंगुर्ल्याला आम्ही ज्यावेळी शिरगावकरांच्या घरात राहत होतो ते घर चांगले 15-16 खोल्यांचे होते. एकदा त्या घरातील 4-5 खोल्यातील दिवे उगाचच चालू होते. ते नानांनी येऊन बंद केले. मी म्हटलं, दिवे कोणी बंद केले? आणि मी ते पुन्हा चालू केले. नानांनी ते पुन्हा बंद केले आणि ते मला म्हणाले, वीज बिल 2 रुपयांचे 2.25 रुपये येईल म्हणून हे दिवे मी बंद केले नाहीत, परंतु जेथे आपला वावर नाही तेथे उगाच दिवे जाळण्यात काय अर्थ आहे? आपल्या देशात आधीच वीज टंचाई आहे. उपलब्ध वीज अशी वाया न घालवता तिचा काटकसरीने वापर केला तर उद्योगधंद्यांना अधिक वीज मिळेल. तू जेथे काम करीत असशील तेथे जरूर दिवे चालू ठेव, पण जेथे कोणी नाही त्या खोलीतील दिवे जाळणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आहे, तो देशद्रोह आहे. नानांची ही शिकवण मी अजूनही निष्ठेने पाळतो. आमच्या वडिलांना संगीताची आवड होती, शास्त्रीय संगीताची जाण होती. बालगंधर्वाची नाटकं ते आवर्जून पाहायचे. त्यांना पेटी वाजवता येत असे. जर्मन सूरपट्ट्या असलेली एक उत्तम हार्मोनियम त्यांनी विकत घेतलेली होती आणि कधी सवड मिळेल तेव्हा संध्याकाळी कामं आटोपून ते पेटी वाजवायला बसायचे. त्यांचा हात अगदी मुलायम होता आणि ते पेटी वाजवू लागले की घर सुरांनी भरून जायचं. छान वाटायचं त्यांचं ते पेटीवादन ऐकताना. वेंगुर्ल्याला रामेश्वराच्या देवळाच्या बाजूला अंबरडेकर म्हणून एक गायन मास्तर होते. वडिलांनी सुमन आणि मीनासाठी त्यांच्याकडे गायनाची शिकवणी लावली. संध्याकाळी शाळेतून आल्यावर अंबरडेकर मास्तरांकडे त्या गाणं शिकायला जायच्या. काही महिने हे शिक्षण चालू होते. मात्र एक दिवस परत येताना घराशेजारच्या ओढ्याजवळ त्या घाबरल्या. त्यावेळी आत्तासारखी रात्र 11-11:30 सर्वत्र जाग नसायची. 7:30 जेवणं झाली की 8-8:30 सर्वत्र सामसूम व्हायचं. त्यामुळे अंधारातून येताना ओढ्याकाठी कसल्या तरी आवाजाने त्या घाबरल्या असाव्यात. आईला मात्र काहीतरी भूताखेताचा प्रकार वाटला आणि आमच्या बहिणींच्या संगीत शिक्षणाची तेथेच भैरवी झाली. अंबरडेकर मास्तरांकडे अक्कलकोट स्वामींचा एक हात कमरेवर ठेवून स्वामी उभे आहेत असा गेव्हा कलरमधील फोटो होता. नानांना तो फोटो अतिशय आवडला होता, परंतु तो मागायचा कसा, त्यामुळे नानांनी तो विषय डोक्यातून काढून टाकला होता. परंतु एकदा श्री स्वामींनीच अंबरडेकर मास्तरांना दृष्टांत दिला आणि त्यांनी तो फोटो आणून नानांच्या हवाली केला. तो फोटो आजही आमच्या घरी पूजेत आहे. वेंगुर्ल्याला असतानाच एकदा मध्यरात्री 2 नानांच्या पोटात दुखायला लागलं. ते काही घरगुती उपायांनी थांबेना, म्हणून मग शिपाई आणि आई नानांना नगरपालिकेच्या कँडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा रिक्षा वगैरे काही सोयी नसायच्या, चालतच हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील डॉक्टरने तपासून त्यांना मिशन हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. मिशन हॉस्पिटलपर्यंत पुन्हा चालत जाणे शक्य नव्हते, म्हणून मग शिपाई एखादी गाडी मिळते का पाहायला गेला. गावात तेव्हा गाड्यासुद्धा तुरळकच असत, पण वडील मामलेदार असल्यामुळे गाडी ताबडतोब मिळाली आणि वडिलांना मग मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माझे लहान वय आणि आलेली अनावर झोप यामुळे परिस्थितीचे गांभीर्य माझ्या लक्षातच येत नव्हतं. पुन्हा पुन्हा आई मला उठवत होती आणि मी पुन्हा पुन्हा आडवा होत होतो. 4:15 शिपाई मला त्याच्या सायकलवरून घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. डॉक्टर सर्विड आणि डॉक्टर सिटन असे 2 अमेरिकन मिशनरी डॉक्टर तेथे होते. सर्व तपासण्या करून त्यांनी सांगितलं की अपेंडिसायटिसचा अटॅक आलेला आहे, ऑपरेशन केलं पाहिजे. ऑपरेशन झाल्यावर त्यांनी कापलेला भाग मला आणून दाखवला. तेव्हा मी लहान असल्यामुळे काहीच समजलं नाही. आता कळतं की त्यांनी त्यावेळी अपेंडिक्सचं पुढचं टोक मला आणून दाखवलं होतं. ऑपरेशननंतर 7-8 सर्व काही ठीक होतं, पण मग नानांना एकदम ताप आला. डॉक्टर म्हणाले, हे काही चांगलं लक्षण नाही, जखमेत पू झाला असेल. तेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलावून घ्या. तेव्हा आई फार घाबरली, 2-4 देवांना भराभर नवस बोलली. मी तुझं असं करीन, मी तुझी ओटी भरीन, मी उपवास करीन वगैरे वगैरे. मग 2-2.5 पूर्ण बरे होऊन नाना पुन्हा घरी आले. माझी मुंज वेंगुर्ल्यालाच झाली. त्यावेळी मी 7th होतो. मुंज अगदी थाटात झाली. सर्व नातेवाईक मुंजीला आले होते. करमबेळकर गुरुजींनी मुंज लावली. मला नवीन शर्ट चड्डी घेण्यात आली होती. रामेश्वराच्या देवळात भिक्षावळ नेण्यात आली होती, हातात पळसाचा दंड वगैरे. तशी माझी मुंज थोडी उशिराच झाली होती. मुंज झाल्यावर संध्या आणि इतर धार्मिक कर्मे शिकवायला एका गुरुजींची नेमणूक केली होती, पण 2-3 त्यांनी सांगितले की याला हे संध्या वगैरे शिकणे जमणार नाही, तो जे काय शिकतोय तेच चालू ठेवा, जेणेकरून तुमचा पैसा आणि माझा वेळ वाया जायचा नाही. आमच्या घरी जेवणात कांदा, लसूण, गरम मसाला यांचा वापर फारच कमी असायचा, त्यामुळे या गोष्टींचं फार अप्रूप असायचं. वेंगुर्ल्याला रामेश्वराच्या मंदिरात आषाढात दिंडी असायची. आम्ही दिंडीचे नियमित वारकरी, आम्ही म्हणजे आमचे सर्व वर्गमित्र सवंगडी. दिंडी झाल्यावर मिळणारी गरम मसाल्याची काळ्या वाटाण्याची उसळ हे दिंडीचे मुख्य आकर्षण. पडवळांच्या स्टेशनरी दुकानापासून पुढे चांगला डांबरी रस्ता होता. आमच्यातल्या चंद्रकांत सामंतचं हस्ताक्षर सुंदर होतं. तो त्या डांबरी रस्त्यावर भल्या मोठ्या अक्षरात ठळकपणे लिहायचा, दिंडी म्हणजे उसळ. एकदा आमचे उद्दिष्ट असे निस्संदिग्धपणे जाहीर करून झालं की मग आम्ही दिंडीला जाऊन उसळ खाऊन परत येत होतो. कोठे दिंडी असली की आम्ही काय प्रोग्रॅम आहे म्हणून पृच्छा करायचो. मग जाणकार मित्र सांगायचे, अरे चल मेल्या, थय काळा वाटाण्याची उसळ असा की आम्ही निघालोच दिंडीला. या काळ्या वाटाण्याच्या मोहाने एकदा मी भलत्याच संकटात सापडलो होतो. आमचा एक दोस्त म्हणाला, अरे त्या आमक्याच्या हॉटेलात काळ्या वाटाण्याची उसळ आणि पुरी फक्कड असता, दोन आण्याक मिळता. माझ्याजवळ कुठले दोन आणे, पण त्याच्याजवळ चार आणे होते आणि तो मला आग्रहाने उसळ खायला घेऊन गेला. त्याने ऑर्डर दिली. माझा तर तो हॉटेलात जाण्याचा पहिलाच प्रसंग. मी मित्राबरोबर त्यातल्या त्यात आडोशाच्या एका खुर्चीवर बसलो. आजूबाजूची सजावट, काचेची कपाटं, लाडू, खाज्याच्या रचून ठेवलेल्या चवडी, फळीवर रंगवलेले दरपत्रक, सोडा लेमनच्या रंगीबेरंगी बाटल्या वगैरे वगैरे पाहून घेतली. पोऱ्याने आणून आदळलेल्या ग्लासातील घोटभर पाणी उगाचच पिऊन झालं आणि आमच्यासमोर उसळपुरी आली. मी पुरीचा तुकडा मोडून उसळीत बुडवणार नेमक्या त्याच क्षणी बागायतकर मास्तर समोर. मी अक्षरशः पाय लावून घरी पळालो, तरी मनात रुखरुख लागलेली की आपली काही खैर नाही. संध्याकाळी बागायतकर मास्तर घरी येऊन सांगणार आणि मग आपली चांगलीच हजेरी घेतली जाणार. संध्याकाळपर्यंत चित्त थाऱ्यावर नव्हतं, मात्र संध्याकाळी बागायतकर मास्तर काहीच बोलले नाहीत. मास्तर गेल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला, पण दुसऱ्या दिवशी शाळेत मात्र त्यांनी अनपेक्षितपणे विचारलं, काय रे तू काल उसळ टाकून पळान कित्याक गेलास? मास्तर हे सारं इतक्या सहज घेतील असं वाटलं नव्हतं, कारण त्या काळी हॉटेलमध्ये मुलांनी जाऊन खाणं हे एवढं शिष्ट संमत नव्हतं आणि त्यामुळेच अपराधी भावनेने मी तेथून पळून आलो होतो. या भीषण प्रसंगानंतर मी पुन्हा हॉटेलात गेलो नाही. मी इंजिनिअरिंग कॉलेजात गेल्यावर एकट्याने हॉटेलात जाऊ लागलो, तोपर्यंत हॉटेलात जाणे नाहीच. लहानपणी आम्ही जत्रेला जायचो, नाना काही येत नसत, पण मी शिपायाचं बोट धरून जायचो. जत्रेच्या गर्दीत पेट्रोमॅक्सच्या उजेडात खाऊ खेळण्यांची दुकानं, फुगेवाले यांची गडबड चालू असे, तर थोडं बाजूला काही लोक कोंडाळं करून उभे असत. तेथे तीन पाणी जुगार, चक्री जुगार वगैरे चालायचा, मध्येच घुरी घाला असा ओरडा व्हायचा आणि त्या कोंडाळ्यातले लोक हाताला लागतील ते समोरच्या जुगारातले पैसे घेऊन पळत सुटायचे. पोलीस आलेत अशी आरोळी ठोकून पैसे पळवून नेणारी माणसंही त्या जुगारवाल्याचीच असत. हा गोंधळ कसला विचारलं की आमचा शिपाई ते सर्व मला उलगडून सांगायचा. एक गोष्ट मात्र मला त्याने कधीच उलगडून सांगितली नाही. एक माणूस हातात एक किटली आणि एक कानफुटका कप घेऊन थंडीचा औषध असं दबक्या आवाजात बोलत त्या गर्दीतून वावरत असायचा. हे चार आण्यात कसलं औषध मिळतं असं मी विचारलं तर आमचा महापणकर शिपाई फक्त, काय नाही रे ता तुका नाही कळाचा, म्हणून मला गर्दीतून पुढे न्यायचं. नाना इतर कोणत्या जत्रेत आले नाहीत तरी आरवलीच्या वेतोबाच्या जत्रेला मात्र आम्हाला आवर्जून न्यायचे. तेथे पहाटे 3 वाजता दारूकाम व्हायचं आणि ते पाहण्यासारखं असायचं. आधी दशावतारीचा प्रयोग असायचा, संकासूर वगैरे येईपर्यंत अर्धा एक तास आम्ही ते पाहायचो, मग मात्र आम्ही लहान मुलं झोपी जायचो. दारूकाम सुरू झालं की वडील आम्हाला उठवायचे, चला रे दारूकाम सुरू झालं चला बघायला. वडील तिथले मॅजिस्ट्रेट, त्यामुळे आम्हाला मोक्याच्या जागी बसून दारूकाम पाहायला मिळायचं. आम्ही तासभर पाहून पुन्हा झोपी जायचो. या असल्या बारीक सारीक गोष्टीही मुलांनी रसिकतेने पाहाव्यात, त्यातला आनंद अनुभवावा म्हणून ते धडपडायचे. कणकवलीचा बाजार मंगळवारी असायचा, त्यामुळे तेथील शाळा शनिवारऐवजी मंगळवारी अर्धा दिवस आणि सकाळची असायची. त्यामुळे मंगळवारी शाळेतून घरी आल्यावर जेवण झालं की दुपारी भरपूर वाचन करायचं. कधीकधी मात्र सुभाष काकडे नावाचा माझा मित्र सायकलवरून डबल सीट घेऊन जायचा आणि त्याच्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसवायचा. या काकडेची मोठी हकीकतच आहे. निज शिष्याची मरणचिंता स्वयंनिवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येरते गुरुता मंत्रतंत्रोपदेशे. तरी सद्गुरूची लक्षणे न वर्णवती अगाधपणे वेद वेडावले मुकेपणे तेथे माझे बोलणे सरे केवी.